म्हणतो तुम्हाला छपरीची प्लेलिस्ट पण चेक मारली निघली माझ्या रॅप सॉंगची हिस्ट्री विषय आला इज्जतीचा दे म्हणतो नंबर मला डायरेक्ट तोंडावरती बोलतो तुला काय की नाही माझ्या समोर राहायची रोज घालून म्हणणार मी आता नाही की त्याला गायच्या खायची आणि मला आवड होती गायची घाणरडी सवय नेहमी माझी व्हायची चांगली केल्या कारण मग ती डायरेक्ट जाऊन बारामती चला खास मी चमकतो आज याला असं खास माझ्यापर्यंत येऊन बघा आज मी पण महाकालचा भक्त लोक जातात मंदिरात फक्त बाहेर येऊन हेजं त्याचं तोंड बघत बसतो म्हातारीने झाले आता तुमच्या काठ काय आली नाही मग 100 प्रश्न कुठं गेला नाही रे तुमच्या विषयात राहत नाही माग मी पण जात आता पुढं मी असणार स्टेशनवर फुल माईक धरून लोक पण म्हणणार फुल वाईप करून मी बोलतो तेवढी तू रक्कम ठेव तुझ्या गाडीत नाही जाऊ म्हणून तू बोलतो मागून त्याला त्याला सांगायला तुमची जिंदगी चालली आता रोज खातो भात आणि म्हणतो मला काय ना साहेब सपोज शिस्ती म्हणजे मैत्री जबरदस्त असते तू करत धंदे बिंदे नाही रॅपिंग मध्ये चाललोय सध्याला म्हणलो होतो भाई सत्य पाहिल्यापासून मी आहे की स्वप्न माझे पूर्ण करणार एक नाही दिवस आता पायावरती उभं राहणार लोकांची पण जाण जाणार मला बघून रॅपिंग मध्ये पुढे जाण्याची माझी इच्छा लोक लयबिलाट नावं ठेवायला लागले जोरात प्रॉब्लेम असतो सगळ्यांसाठी पण एक खास मित्र असतो माझ्यासाठी चोरी धंदे करून म्हणते आम्हाला तुम्ही गंदे डॉक्टर टाकू दंड तुम्हाला कळेन आमचे धंदे जो पण भांडलं आमचे सोत वाजून गेले 12 गेला तिकडं पळत आंडर पट्टा माझा लवकर म्हणतो मला नोकर तुझ्या बरगडीत मी घालतो कोपर मागचं गाणं टाकलं म्हणून तुमची गाणं जळली तोंडावर नाही बोलले पण मागून आम्हाला कळली कमन रडायला लागला इथं बसून माझ्यासोबत जसं वागले तसं वागलं जाणार आतापासून कुठून लिहू माझ्यासोबत झाली इथपासून आता टाईम भेटत नाही कारण आम्ही कुठं थांबलोच नाही एसी टार लागून झाले सगळे गार म्हणून म्हणलं मला आई 4 बार प्रॉपर रॅपर सुरू इसको बोलते और सबको बोलते असे रॅपर लिखेल की आय मी ऊपर मी कारण आपल्यावरती ध्यान देत नाही कोण पण माझी गलती होत चालली थोडी बोलती गेला तरी चालन काहीतरी लिहू आणि मध्ये पण पडू अशी इच्छा ठेवतो तू मागून पण काही दिवस काम पण माझ्यापाशी झुकून म्हणून मला भेटू नको एकटे तू चुकून एकटे जर भेटलं तर काढवीन माझ्याकडून फुकून म्हणून म्हणलं आता घे जरा समजून वाजवली बेल म्हणून आलो मी बाहेरून कोण नसतं कोणाचं मला सगळं पहिल्यापासून माहीत असतं आता राजेत आता मस्त येजं त्याचं टेन्शन आमच्यावरती नसतं सगळ्यां स्वतः आता वाचतो मी स्पष्ट माझ्या मातृभाषेवरती वाजणार शक्य 4 शब्द टाक झाल्या शब्दांचा गोळतूर काही समजणार नाही नको देऊ मला तू बळत नाही आणि तुझ्यापेक्षा जास्त पाहिले मी पाऊस आली माझ्यापर्यंत झाली डॉक्याला बनवण माझी शब्द कळत नाही होती डॉक्यात बनवण तुमची करत नाही झालं माझे मोठे संबंध होशमध्ये आणण्यासाठी देतो 4-5 चापटे आम्हाला बघून तुम्हाला भरती धडकी सगळ्यांची तयार करून मारा आलो तुमची असं बोलून सगळे गेले टेन्शनमध्ये